नमस्कार, तुम्ही ऐकताय असा खडला भारत या पुस्तकाचे क्रमशः वाचन. असा खडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमामधून आपण 2010 या वर्षातील घटना जाणून घेत आहोत. 2010 या वर्षातील आजच्या भागातील आपली महत्वपूर्ण घटना आहे हजारो माणसांचा जीव घेणारं 1984 या वर्षामधील भोपाळ वायू गळती प्रकरण. या प्रकरणाचा खडल्याचा निकाल आणि वादंग काय होता, या घटनेतील महत्वपूर्ण बाब, जसे की 2010 या वर्षामध्ये पुन्हा एकदा हा वादंग कशा प्रकारे उफाळून आला होता, याविषयीची अधिक माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो, जाणून घेऊयात 2010 या वर्षातील आजच्या भागातील आपली महत्वपूर्ण घटना. हजारो माणसांचा जीव घेणारं 1984 या वर्षामधील भोपाळ वायू गळती प्रकरण काय होतं, या प्रकरणातील खटल्याचा निकाल आणि वादंग काय. 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ या शहरातील युनियन कार्बाइड या बहुराष्ट्रीय कंपनीच्या रासायनिक कारखान्यात विषारी वायू गळती होऊन तब्बल 20,000 अधिक माणसांचा जीव हा या प्रकरणामध्ये गेला होता, तर लाखोंना कायमचं किंवा अंशतः अपंगत्व आलेलं होतं. या शतकातील जगामधील ही अत्यंत एक मोठी अशी भीषण घटना देखील मानली गेली. या प्रकरणाच्या संदर्भात फौजदारी खटल्याचं कामकाज हे 1987 या वर्षापासून सुरू. त्यानंतर तब्बल 23 वर्षांनी म्हणजे 7 जून 2010 रोजी त्या खटल्याचा निकाल लागला होता. युनियन कार्बाइडचे माजी अध्यक्ष केशुबाई महेंद्र आणि इतर 6 जणांना या घटनेमध्ये शिक्षा ठोठवण्यात आली होती. मात्र तत्कालीन अध्यक्ष वॉरन अँडरसन यांना कोणतीच झळ या घटनेमध्ये पोहोचलेली नव्हती. अँडरसन यांना फरार होण्यासंदर्भात माध्यमांनी 2010 या वर्षामध्ये नव्याने उघडलेल्या माहितीमुळे पुन्हा एकदा वादंग निर्माण झाला होता आणि या वादाला देखील या घटनेमुळे तोंड फुटलेलं होत. 7 जून 2010 रोजी भोपाळचे मुख्य न्यायदंडाधिकारी मोहन तिवारी यांनी युनियन कार्बाइडचे पूर्वाध्यक्ष केशुभाई महेंद्र, उपाध्यक्ष किशोर कामदार, संचालक VP गोखले यांच्यासह एकूण 7 जणांना तब्बल 2 वर्षाचा तुरुंगवास आणि 1,00,000 रुपये दंड इतकी शिक्षा ही देखील ठोठवण्यात आली होती आणि त्यानंतर लगेचच मात्र त्यांना तत्काळ जामीन हा प्राप्त झालेला. आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊया 2010 या वर्षामध्ये पुन्हा एकदा या घटनेचा वादंग कशा प्रकारे निर्माण झाला होता. 2010 या वर्षामध्ये वॉरन अँडरसन यांच्या फरारी होण्यासंदर्भात माध्यमांनी बरीच नवी माहिती प्रकाशात देखील आणली होती आणि या घटनेनंतर तब्बल 26 वर्षांनंतर या घटनेला, या वादाला पुन्हा एकदा तोंड फुट. 1984 या वर्षामधील या घटनेनंतर 4 दिवसांनी अँडरसन यांना भोपाळ पोलिसांनी अटक केली होती, मात्र लगेचच त्यांची जामिनावरती सुटका झाली. अँडरसन यांची जामिनावरती सुटका करण्याची व्यवस्था करणं, भोपाळहून दिल्लीला जाण्यासाठी खास विमानाची व्यवस्था करणं, तिथून अमेरिकेला तत्काळ निघून जाण्यासाठीची व्यवस्था करणं, या सर्व गोष्टी कशा पद्धतीने घडवून आणल्या हे माध्यमांनी उघड करून दाखवलं होतं. या बाबतीतील काँग्रेसच्या तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवरती देखील विरोधकांनी बऱ्याच प्रमाणात टीका देखील केली होती आणि या संबंधित सर्वांनीच कानावरती आपले हात ठेवल्यामुळे पुन्हा एकदा या घटनेतील वादंग हा निर्माण तर झालाच. सरकारप्रमाणेच सर्वोच्च न्यायालयाने तत्कालीन निवृत्त सरन्यायाधीश न्यायमूर्ती अहमदी यांनाही $47 कोटी अत्यल्प नुकसान भरपाईच्या तडजोडीच्या संदर्भात टीकेला देखील त्यांना सामोरे जावं लागलं होतं. अखेरीस केंद्र सरकारने युनियन कार्बाइड डाऊ या कंपन्यांविरुद्ध अतिरिक्त 7,488 कोटी रुपयांचं नुकसान भरपाईचा दावा करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विशेष याचिका त्यांनी दाखल केली होती. त्यानंतर 28 फेब्रुवारी 2011 रोजी या घटनेच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयाने त्या कंपन्यांना या संदर्भात आपापल्या नोटिसा देखील पाठवल्या होत्या. एकंदरीतच या सर्व घडामोडीमुळे जनतेने सर्वत्र हतबुद्धतेची भावना देखील निर्माण त्यांच्यामध्ये झालेली होती. अशा प्रकारे 2010 वर्षामध्ये हजारो माणसांचा जीव घेणारं 1984 या वर्षामधील भोपाळ वायू गळती प्रकरण या प्रकरणाचा खटल्याचा निकाल आणि वादंग हा पुन्हा एकदा उफाळून आला होता. आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात आजच्या भागातील आणखीन एक महत्त्वपूर्ण घटना. ही घटना म्हणजे 158 प्रवाशांचा बळी घेणारा मंगलोर धावपट्टीवरील भीषण विमान अपघात काय. एअर इंडिया एक्सप्रेसची फ्लाईट 812 या दुबई मंगलोर प्रवास करणाऱ्या बोईंग 737 विमानाला 22 मे 2010 रोजी भीषण अपघात झाला होता. सकाळी 6:30 मंगलोर विमानतळावरती उतरवताना धावपट्टीची मर्यादा ओलांडून हे विमान दरीत कोसळलं आणि त्याचे अक्षरशः 2 तुकडे झाले. विमानातील तब्बल या घटनेमध्ये या विमानात असलेल्या 158 प्रवाशांचा त्यात मृत्यू झाला तर 8 जण हे आश्चर्यकारकरीत्या बचावले गेले होते. या अपघातानंतर मृतदेहांची ओळख पटणं अत्यंत अवघड बनल्यामुळे त्यासाठी DNA चाचणीचा आधार घेण्यात आला होता. सायबेरियन नागरिक असले झेड गुलसिया हे मुख्य वैमानिक HS अहलुवालिया या सहकारी वैमानिकाबरोबर हे विमान चालवत होते. विमानातील ब्लॅक बॉक्स हा सुमारे 72 तासानंतर या विमानाला मिळाला होता. या अपघाताची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालानुसार अपघातासाठी मुख्य वैमानिक ग्लुसिया यांना जबाबदार धरण्यात आलं. त्यांनी आपल्या सहकाऱ्याने दिलेल्या सूचना न ऐकता निष्काळजीपणामुळे विमान उतरवल्यामुळे ही दुर्घटना झाल्याचं या समितीने देखील म्हटलं होतं. अशा प्रकारे 2010 या वर्षामध्ये 158 प्रवाशांचा बळी घेणारा मंगलोर धावपट्टीवरील भीषण अपघात घडला. ही होती आजच्या भागातील आपली महत्त्वपूर्ण घटना. पुढच्या भागामध्ये आपण 2010 या वर्षातील पुढील घटना जाणून घेणार. पुढील भागातील आपल्या महत्त्वपूर्ण घटना आहेत मुंबईजवळ 2 जहाजांच्या टकरीमुळे चित्रा जहाजाला तडे गेल्याने तेलगळती कशाप्रकारे झाली होती. यासोबतच वादग्रस्तता आणि घोटाळे यांच्यासह भारतात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा कशाप्रकारे संपन्न झाल्या होत्या याविषयीची देखील अधिक माहिती आपण असा घडला भारत या पुस्तकाच्या क्रमशः वाचन सत्राच्या कार्यक्रमाच्या पुढच्या भागामधून जाणून घेणार आहोत. तोपर्यंत असेच काही वेगवेगळे कार्यक्रम ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पावर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.